अन्न साखळी अर्थात फूड चेन, परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होत असते, याला अन्न साखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्न साखळीत अन्न मिळवणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. याद्वारे उत्पादकांपासून ते सर्वोच्च उपभोक्त्यापर्यंत अन्न ऊर्जेचे क्रमवार संक्रमण होत असते. परिसंस्थेमध्ये अनेक अन्न साखळ्या आढळतात. परिसंस्थेमध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव एकत्र राहतात. प्रत्येक परिसंस्थेतील जैविक समाजाचे उत्पादक, भक्षक आणि अपघटक असे मुख्य तीन गट असतात. या प्रत्येक गटाचे आपापले विशिष्ट कार्य असते. अन्न साखळी हिरव्या वनस्पती किंवा स्वयंपोषित घटकांपासून सर्वोच्च भक्षकापर्यंत असते. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करताना प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रुपांतर करतात. यासाठी वनस्पतींकडून पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्यांचा म्हणजेच क्लोरोफिलचा उपयोग केला जातो. यातून वनस्पती कर्बोदकांची म्हणजे कार्बोहायड्रेटांची निर्मिती करून अन्न म्हणून साठवून ठेवतात. म्हणजेच वनस्पती स्वयंनिर्मित अन्नावर जगतात आणि वाढतात. त्यामुळे वनस्पती उत्पादक ठरतात. तृणभक्षक प्राणी वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करतात आणि वनस्पतींमध्ये साठवलेली ऊर्जा ग्रहण करतात. हे तृणभक्षक प्राणी मांसभक्षक प्राण्यांचे भक्ष असतात. म्हणजेच तृणभक्षक प्राण्यांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे ऊर्जांतरण होते. यातच पुन्हा लहान मांसभक्षक प्राणी मोठ्या मांसभक्षक प्राण्यांचे भक्ष बनतात. मानव मात्र वनस्पती आणि प्राणी यांच्यावर जगतो. याचाच अर्थ वनस्पती शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी आणि मानव हे अन्नासाठी एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. अशा अन्न साखळीतून अन्न ऊर्जा नेहमी निम्न पातळीवरील सजीवांकडून उच्च पातळीवरील सजीवांकडे संक्रमित होत जाते. काही प्राणी, उदाहरणार्थ सहस्रपाद, भुंगेरे, माशा यांच्या काही जाती, अनेक प्रकारचे कृमी, अपघटन होत असणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचे म्हणजेच गाळाचे भक्षण करतात. त्यांना गाळभक्षी, डेट्रिव्होर असे म्हणतात. काही प्राण्यांचे, उदाहरणार्थ गिधाडे, काही कीटक, रॅकून यांचे अन्न हे मेलेल्या प्राण्यांचे शव असते. त्यांना अपमार्जक, स्कॅव्हेंजर असे म्हणतात. काही सूक्ष्मजीव, जीवाणू आणि कवके हे वनस्पती आणि प्राणी यांच्या मृतपेशी आणि निर्जीव सेंद्रिय पदार्थ यांचे अपघटन करून आपले अन्न मिळवितात. या सूक्ष्मजीवांना अपघटक म्हणतात. ते गाळभक्षी आणि अपमार्जक यांनी मागे सोडलेल्या सेंद्रिय पदार्थांचेही अपघटन करतात. अपघटनातून कार्बन डायऑक्साईड व पोषक द्रव्ये निर्माण होतात आणि निसर्गाला पुरविली जातात. गाळभक्षी, अपमार्जक आणि अपघटक या सजीवांच्या गटाचे कार्य परिसंस्था टिकून राहण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. अन्न साखळीतील वेगवेगळ्या जैविक समाजांचे जे स्थान असते त्याला पोषण पातळी म्हणतात. पहिली पोषण पातळी उत्पादक घटकांची म्हणजेच हिरव्या वनस्पती आणि इतर स्वयंपोषी सजीवांची असते. त्यापुढील पोषण पातळी अनुक्रमे तृणभक्षक आणि मांसभक्षक प्राणी यांची असते. अन्न ऊर्जा संक्रमणाच्या वेळी प्रत्येक पातळीवर ऊर्जा वापरली जात असल्यामुळे वरच्या पातळीकडे ऊर्जा कमीत कमी होत जाते व अन्न साखळीतील उच्च पातळीवरील भक्षकांची संख्याही घटते. एकाच सजीवाची वेगवेगळ्या अन्न साखळीतील पोषण पातळी वेगवेगळी असू शकते. प्रत्येक अन्न साखळीतील दुव्यात भक्ष्य व एक भक्षक असे दोन घटक असतात. अन्न साखळीत दोन, तीन किंवा अधिक वनस्पती किंवा प्राण्यांचे गट असू शकतात. वनस्पती किंवा प्राणी यांच्या गटानुसार अन्न साखळी लघु किंवा दीर्घ म्हणून ओळखली जाते. लघु अन्नसाखळीत वनस्पती आणि प्राण्यांचे एक किंवा दोन गट आढळतात. उदाहरणार्थ गवत, पुढे हरिण, त्याच्यापुढे सिंह या लघु अन्नसाखळ्या आहेत. जेव्हा एखाद्या अन्नसाखळीत प्राथमिक भक्षक ते द्वितीयक भक्षक ते तृतीयक भक्षक ते सर्वोच्च भक्षक असे सर्व गट आढळतात तेव्हा या अन्नसाखळीला दीर्घ अन्नसाखळी म्हणतात. उदाहरणार्थ गवत ते नागतोडा, नागतोडा ते बेडूक, बेडूक ते साप, साप ते ससाणा, तसंच जलवनस्पती ते सूक्ष्म जलचर ते लहान मासे, तिथून पुढे मोठे मासे ते मानव, अशा दीर्घ अन्नसाखळ्या आहेत. स्थानांनुसार अन्नसाखळ्यांचे भूचर अन्नसाखळी आणि जल अन्नसाखळी असे दोन प्रकार पडतात. भूचर प्राण्यांची जमिनीवरील अन्नसाखळ्यांची उदाहरणे म्हणजे गवत ते उंदीर ते साप ते शिकारी पक्षी. ज्या अन्नसाखळ्या जलाशयात आढळतात त्यांना जल अन्नसाखळ्या असे म्हणतात. यामध्ये जलवनस्पती आणि जलचरांचा समावेश होतो. उदाहरणार्थ शैवाल ते कीटकांच्या आळ्या ते छोटे मासे ते मोठे मासे, अशा प्रकारे ही अन्नसाखळी असते. ही नोंद चौधरी वसंत यांनी लिहिली आहे.